नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या परीक्षा संबंधित ताणतणावासंदर्भात त्यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीनं आज एक मनोसामाजिक समुपदेशन मदत वाहिनी सुरू केली आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सेवेचा पहिला टप्पा येत्या 1 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांचा परीक्षाजन्य ताणतणाव कमी होऊन त्यांची मानसिक स्थिती सुदृढ राहावी, त्यांनी आत्मविश्वासानं समतोलपणानं आणि मानसिक स्पष्टतेसह परीक्षा द्याव्यात या उद्देशानं मंडळानं ही सेवा सुरू केली आहे. विद्यार्थी 1800 11 8004 या क्रमांकावर दिवसाच्या कोणत्याही वेळी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सीएसआर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका या विषयावरील ही परिषद असून मुलांमधील कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर विचारमंथन करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेदरम्यान अमित शहा यांच्या हस्ते शिशू संजीवनी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असून त्याद्वारे महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3000 मुलांना पौष्टिक आहार प्रदान करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून कलमाडी यांनी पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. मात्र 2010 झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. एप्रिल 2025 सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणी सादर केलेल्या अहवालानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलमाडी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दर्पण दिन आज साजरा होत आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं पत्रकारिता महाविद्यालयांसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं अनेक कार्यक्रमांच्या आयोजनातून आचार्य जांभेकर यांना अभिवादन केलं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून राज्यातल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड इथं येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, गुरुद्वारा प्रशासन तसंच विविध अशासकीय सदस्यांचा सहभाग असलेल्या 25 विविध समिती गठीत करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीनं नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगानं स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बीड शहरात तारांगण आणि विज्ञान केंद्र उभारण्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली. विज्ञान केंद्रांमध्ये 4 माहिती केंद्र असतील तर तारांगणामध्ये विविध ग्रह, तारे, उल्का, आकाशगंगा इत्यादींची माहिती दिली जाणार आहे. 28 कोटी रुपये खर्चाचं हे तारांगण आणि विज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी तसंच स्वीकृत सदस्यपदासाठी 13 जानेवारी रोजी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. खुलताबाद नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 9 नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे 7 तर काँग्रेसचे 4 नगरसेवक आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं एसटी आगारात सुरक्षितता अभियानाचं उद्घाटन आगार प्रमुख विजयकुमार काळवणे यांच्या उपस्थितीत झालं. चालकांनी अतिवेगानं वाहन चालवू नये, चुकीच्या पद्धतीनं पुढील वाहनाला ओलांडून जाऊ नये, आवश्यक ती काळजी घेऊन वळण घ्यावं याबाबत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. देशभरात अनेक ठिकाणी दाट धुक्यामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर येण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थितीची माहिती करून घ्यावी असं आवाहन रेल्वे विभागानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.